आकाशवाणी पुणे माधुरी कुलकर्णी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात 10 उमेदवारांचे अर्ज दाखल. गेल्या 10 दिवसात राज्यात 1,84,841 नवमतदारांची नोंद. राज्यभरात होळीचा उत्साह. रंगपंचमीसाठी बाजारपेठा सजल्या. हॉकी इंडिया वरिष्ठ महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत हरियाणा अजिंक्य, महाराष्ट्र उपविजेता. आणि आगामी काही दिवसात राज्यातील काही भागात तापमानाचा पारा वाढणार. आता सविस्तर बातम्या. राज्यात आतापर्यंत 10 जणांनी लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज भरले आहेत. नागपूरमध्ये 5, रामटेकमध्ये 1, भंडारा गोंदिया आणि गडचिरोली चिमूर मतदारसंघात प्रत्येकी दोघांनी उमेदवारी अर्ज भरल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम यांनी काल मुंबईत पत्रकार परिषदेत दिली. राज्यात आतापर्यंत 23 कोटी रुपयांची रोख रक्कम, 17 लाख लिटर मद्य, 700 किलो अंमली पदार्थ, 46 किलो सोनं चांदी आणि मोफत वाटायच्या 1 लाखांहून अधिक वस्तू जप्त केल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. यात मुद्देमालाची तपासणी सुरू असून कायदेशीर असलेला मुद्देमाल संबंधितांना परत केला जाईल असं ते म्हणाले. राज्यातल्या 13,141 व्यक्तींवर भारतीय दंड संहितेअंतर्गत प्रतिबंधात्मक कारवाई झाली आहे. परवाना नसलेली 308 शस्त्र जप्त करण्यात आली असून परवाना असलेली 45,755 शस्त्र ताब्यात घेणं, जप्त करणं किंवा आवश्यकतेनुसार वापरण्याची परवानगी दिली आहे. राज्यात परवाना दिलेली 77,148 शस्त्र असून उर्वरित शस्त्रांची पडताळणी सुरू असल्याचं ते म्हणाले. राज्यात 98,000 मतदान केंद्र उभारली जाणार असून निवडणूक जाहीर झाल्यापासून 1,84,841 मतदारांची राज्यात नोंद झाल्याची माहिती एस चोकलिंगम यांनी दिली आहे. लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या 10 दिवस आधीपर्यंत मतदार यादीत नाव नोंदवता येत असून अधिकाधिक व्यक्तींनी नाव नोंदवावं, मतदार यादीतल्या नावाची पडताळणी करावी आणि मतदान करावं असं आवाहन देखील त्यांनी केलं. राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघांसाठी एकंदर 5 टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. उमेदवार निवडीसाठी भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीची काल नवी दिल्लीत बैठक झाली. उमेदवारांच्या नावावर 3 तास चर्चा झाली. दरम्यान काँग्रेसनं आपल्या 46 उमेदवारांची आणखी एक यादी काल प्रकाशित केली आहे. लोकसभा निवडणुकीत लक्षद्वीपमध्ये भारतीय जनता पार्टी अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला पाठिंबा देणार असल्याचं भाजपानं स्पष्ट केलं आहे. भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी ही माहिती दिली. राष्ट्रीय लोकशाही आघाडी एकजुटीनं लढणार असून या निवडणुकीत यश मिळवेल असंही तावडे यांनी म्हटलं आहे. दरम्यान कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून छत्रपती शाहू महाराज निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांना वंचित बहुजन आघाडीनं जाहीर पाठिंबा दिला आहे. विधिज्ञ प्रकाश आंबेडकर यांनी काल मुंबईत पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. अमरावतीमधील लोकसभेची जागा भाजपा उमेदवार लढवणार असल्याचं निश्चित झालं असून त्यावर लवकरच चर्चेअंती नाव घोषित करण्यात येईल असं भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल नागपुरात माध्यम प्रतिनिधींशी बोलताना सांगितलं. महायुतीचे 13 पक्ष मिळून निवडणूक लढवणार असून 51% मतं मिळतील असा विश्वास बावनकुळे यांनी यावेळी व्यक्त केला. होळी आणि रंगपंचमीनिमित्त राज्यातल्या बाजारपेठा सजल्या आहेत. होळीसाठी आलेले रंग आणि पिचकाऱ्या यांची दुकानं सर्वत्र दिसत आहेत. त्यात रासायनिक रंगांपेक्षा नैसर्गिक रंगांना मागणी असल्याचं दिसून येत आहे. परभणीच्या वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर नैसर्गिक रंग तयार करून त्याची विक्री केली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात 538 सार्वजनिक आणि 598 खासगी अशा एकंदर 1,136 होळींचं पूजन होणार आहे. काही गावात मानापमानावरून वाद असल्यानं अशा गावात पोलीस प्रशासनानं निर्बंध घातले आहेत. होळी उत्सवासाठी मोठ्या प्रमाणात चाकरमानी दाखल होऊ लागले आहेत. जिल्ह्यात गावागावात रोंबाट, रंगपंचमी आणि वेगवेगळ्या वेशभूषेतील नाचगाणी हे कोकणातल्या शिमग्याचं प्रमुख आकर्षण आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. होळी तसंच धुलिवंदनासाठी सर्वत्र बाजारपेठा सज्ज झाल्या आहेत. आज होलिका दहन तर उद्या धुलिवंदनाचा सण साजरा होत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातही अत्यंत उत्साहात आणि वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीनं हा सण साजरा केला जातो. त्याविषयी अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी.
वसंत ऋतूच्या आगमनाची लागलेली चाहूल आणि आंब्या काजूच्या बागांमधल्या मोहराचा सुगंध भरून राहिलेल्या रत्नागिरी जिल्ह्यात सध्या गावोगावी एका वेगळ्याच उत्साहाचं वातावरण आहे. पारंपरिक शिमगोत्सव हे त्या उत्साहाचं कारण. फाल्गुन शुद्ध पंचमी म्हणजेच फाक पंचमीला फाका मारून अर्थात आरोळ्या ठोकून नांदी झालेला हा उत्सव गुढीपाडव्यापर्यंत सुरू असतो. नोकरी व्यवसायानिमित्त कोकणाबाहेर असलेले चाकरमानी शिमग्यात मोठ्या प्रमाणात आपापल्या गावी येतात. या कालावधीत ग्रामदैवतांच्या पालख्या सजवल्या जातात आणि ढोलताशांच्या गजरात त्या घरोघरी नेल्या जातात. त्यांचं पूजन केलं जातं. एरवी देवदर्शनासाठी देवळात जावं लागतं, मात्र या दिवसात प्रत्यक्ष देवच भक्तांच्या घरी येतो. काही गावांमध्ये पालखी घरोघरी न जाता सहाणेवर म्हणजे एका ठराविक ठिकाणी ठेवली जाते आणि गावकरी तिथे दर्शन घेतात. त्या त्या गावातल्या प्रथेनुसार त्रयोदशीपासून पौर्णिमेपर्यंतच्या काळात होळीचा प्रत्यक्ष सण साजरा होतो. संकासुरी येतात, नमन खेळ्यांसारख्या लोककला सादर होतात. ग्रामदैवतांच्या पालख्या खांद्यावर किंवा डोक्यावर घेऊन नाचवल्या जातात. काही ठिकाणी दोन गावांमधल्या पालख्यांची भेट होते आणि त्या एकत्र नाचवल्या जातात. भावा बहिणीची भेट किंवा तत्सम लोककथा हे त्यामागचं कारण असतं. काळानुसार काही बदल झाले असले तरी उत्सव दरवर्षी त्या त्या गावातल्या मूळ प्रथा परंपरेनुसार साजरा होतो. एकोप्याची भावना वृद्धिंगत करणारा रत्नागिरीतला हा सण म्हणूनच वैशिष्ट्यपूर्ण आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी अनिकेत कोणकर, रत्नागिरी.
पुण्यातही होळीच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठा सजल्या असून यंदा होळी पौर्णिमेच्या दिवशी चंद्रग्रहण असलं तरी हे चंद्रग्रहण भारतात दिसणार नाही, त्यामुळे ग्रहणाचे कोणतेही नियम पाळण्याची आवश्यकता नसल्याचं पंचांगकर्ते मोहन दाते यांनी म्हटलं आहे. देशभरात काल शहीद दिवस पाळण्यात आला. 23 मार्च 1931 रोजी भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव या 3 स्वातंत्र्य सेनानींना फाशी देण्यात आली. या निमित्तानं राज्यपाल रमेश बैस यांनी राजभवन इथं त्यांच्या प्रतिमांना पुष्पांजली वाहून अभिवादन केलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या स्वातंत्र्य सेनानींना आपापल्या निवासस्थानी पुष्पहार अर्पण करत अभिवादन केलं. पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर इथं शहीद सुखदेव यांच्या निवासस्थानी त्यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आलं. छत्रपती संभाजीनगर, नवी मुंबई महानगरपालिका, बीड, परभणीसह विविध ठिकाणी शहीद दिनाच्या अनुषंगानं अभिवादन कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. कोणतंही तर्कसंगत कारण न देता पुण्यातील कसबा मतदारसंघातील महाविकास आघाडी सरकारनं मंजूर केलेली विकासकामं रद्द करून त्याचा निधी पर्वती मतदारसंघातील विकासकामांसाठी वळवण्याचा राज्य सरकारचा निर्णय उच्च न्यायालयानं शुक्रवारी बेकायदेशीर ठरवून रद्द केला. कसबा विधानसभा मतदारसंघातील विकास निधी रद्द केल्याबाबत आमदार रवींद्र धंगेकर यांनी न्यायालयात धाव घेतली होती. याशिवाय कसबा मतदारसंघातील कार्यादेश काढलेली आणि न काढलेली विकास कामंही येत्या आर्थिक वर्षात कोणतंही कारण पुढे न करता लवकरात लवकर पूर्ण करण्याचा आदेश न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठानं दिला. निष्ठावंताला डावलून पक्षाबाहेरून आलेल्या रवींद्र धंगेकर यांना काँग्रेसनं पुणे लोकसभेची उमेदवारी दिली असा आरोप करत माजी उपमहापौर आबा वाघुल यांनी काँग्रेस भवनात महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर उपोषण सुरू केलं आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी न्याय यात्रा काढली, मात्र पुण्यात 40 वर्ष काम करणाऱ्या पक्षातल्या निष्ठावंतांवर अन्याय झाला. निष्ठावंतांना न्याय नसेल तर न्याय यात्रेचा उपयोग काय असा प्रश्न वाघुल यांनी उपस्थित केला आहे. 14व्या हॉकी इंडिया वरिष्ठ महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत हरियाणानं यजमान महाराष्ट्र संघाचा पेनल्टी शूटआउटमध्ये 3-0 अशा फरकानं पराभव करत विजेतेपदावर आपलं नाव कोरलं. स्पर्धेत सुरुवातीला हरियाणा संघानं 1-0 अशी आघाडी घेतली, मात्र उत्तरार्धात महाराष्ट्राच्या अक्षता ढेकळेनं गोल करत बरोबरी साधली. यानंतर पेनल्टी शूटआउटमध्ये महाराष्ट्राला एकाही संधीचं गोलमध्ये रुपांतर करता आलं नाही, तर हरियाणानं 3 गोल करत विजय साकार केला. तिसऱ्या स्थानासाठीच्या झालेल्या लढतीत झारखंड संघ विजेता ठरला. होळी पौर्णिमेपासून उन्हाच्या झळा जाणवू लागतात. यंदा गेल्या 15 ते 20 दिवसांपासूनच हवामानातला उष्मा वाढला असून आगामी काही दिवसात पुण्यासह राज्यातील काही भागात तापमानाचा पारा 39 ते 40 अंशांपर्यंत पोहोचेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. प्रामुख्यानं दिवसाच्या तापमानात वाढ होत असल्यानं हा उष्मा जाणवत असल्याचं हवामान विभागानं स्पष्ट केलं आहे. नागरिकांनी घराबाहेर पडताना उन्हापासून बचावाची साधनं वापरावी, त्याचबरोबर शक्यतो ताज्या अन्नाचं सेवन करावं असं आवाहन तज्ज्ञांनी केलं आहे. हवामान. मालेगाव इथं काल सर्वाधिक 40.8 सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात आज आणि उद्या ढगाळ वातावरण राहील. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात 10 उमेदवारांचे अर्ज दाखल. गेल्या 10 दिवसात राज्यात 1,84,841 नवमतदारांची नोंद. राज्यभरात होळीचा उत्साह, रंगपंचमीसाठी बाजारपेठा सजल्या. हॉकी इंडिया वरिष्ठ महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत हरियाणा अजिंक्य, महाराष्ट्र उपविजेता. आणि आगामी काही दिवसात राज्यातील काही भागात तापमानाचा पारा वाढणार. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.